नमस्कार मंडळी, कसे आहात? जमलं हो जमलेला फॉलो करताय ना? करायलाच पाहिजे. शेवटी आपल्या मराठी माणसाची, हक्काची आणि विश्वासाची वधूवर सूचक वेबसाईट आहे. जमलं हो जमलंच्या माध्यमातून आपण काही जोडप्यांच्या लग्नाची गोष्ट जाणून घेत असतो. आज बच्चू कडू आणि नैना मोहोड यांच्या लग्नाची गोष्ट जाणून घेऊया. सुरू करूयात त्यांच्या लग्नाची गोष्ट. मान्य बच्चू कडू, नैना मोहोड. माझ्या म्हणण्यानुसार जो माझं लग्न लावून देईल त्याच्याच पोरीशी मी लग्न करणार, अशी बच्चूभाऊंची अट होती. एक दिवस नैना पंडितराव मोहोड यांचे स्थळ आले. बैठकीच्या कार्यक्रमात मुलामुलीने एकमेकांना पसंत केले. सासरे म्हणाले, हुंडा किती घेणार? त्यावर भाऊ म्हणाले, मला अजिबात हुंडा नको, लग्नातही अजिबात खर्च करू नका. घोडा, वरात, बँडबाजा असलं काही नको. अगदी फटाके पण वाजवू नका. लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या जेवणावर पण खर्च करू नका. लग्नात जो काही खर्च होईल त्या पैशात माझ्या अपंग बांधवांना सायकली घेऊन द्या. शिक्षक असलेल्या सासऱ्यांना आपल्या होणाऱ्या जावयाचे पुरोगामी विचार आवडले. त्यांनी लग्नाला होकार दिला. लग्न आयुष्यात एकदाच होते असं म्हणून लोक एका दिवसासाठी भरपूर खर्च करतात, पण बच्चूभाऊंनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मंडळींनी लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी पत्रिका दाखवली. पत्रिका बघणारा म्हणाला, आत्ता 12 मास चालू आहे, आत्ता लग्न करू नका, नाहीतर नवरा नवरी दोघेही 4 महिन्यात मरण पावतील. बच्चूभाऊंना काय पटलं नाही. त्यांनी स्वतःच आपल्या लग्नाचा मुहूर्त काढला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी 2 ऑक्टोबरला लग्न करण्याचे ठरले. लग्नात होणारा खर्च टाळून त्या पैशातून अपंग बांधवांसाठी 300 सायकली आणल्या. लग्नाच्या आदल्या दिवशी सगळा गाव झाडून साफ केला गेला. लग्नाच्या आदल्या दिवशीही नवरदेव सायकली दुरुस्त करण्यात व्यस्त होते. लग्नाचा दिवस उजाडला. नवरा नवरी अत्यंत साधेपणाने मंडपात आले. मंडपात देशभक्तीपर गाणी लावली होती. अत्यंत साधेपणाने लग्नसोहरा पार पडला. मंगलाष्टकांसोबत देशभक्तीपर गाणी लावून बच्चूभाऊ नैना वहिनींसोबत लग्नबंधनात अडकले. बच्चूभाऊंनी लग्नाची घालून दिलेली ही प्रथा आजही त्यांच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवली आहे. तर अशी होती त्यांच्या लग्नाची गोष्ट. पुन्हा भेटूया अशीच एखादी गोष्ट घेऊन. आपल्याकडेही जर अशाच सुंदर सुंदर लग्नाच्या गोष्टी असतील तर आम्हाला आवर्जून पाठवा, आम्ही त्या नक्की पोस्ट करू. धन्यवाद.